श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय पाचवा वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध। मैत्रे म्हणतात, जेव्हा महादेवांनी देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकली की दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रकट झालेल्या रुहूंनी आपल्या पार्षदांच्या सेनेला पिटाळून लावले, तेव्हा त्यांना अतिशय क्रोध झाला। त्याने उग्ररूप धारण करून क्रोधाने दात ओठ चावीत वीज आणि अग्नीच्या लोळाप्रमाणे चमकणारी आपली एक जटा उपटली आणि एकदम उभे राहून मोठ्याने हसण्याचा गडगडाट करीत ती पृथ्वीवर आपटली। त्यातून एक मोठा अकराळ विकराळ पुरुष उत्पन्न झाला। त्याचे शरीर एवढे विशाल होते की तो स्वर्गाला स्पर्श करीत होता। त्याला 1000 हात होते। त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता। त्याला सूर्यासारखे तेजस्वी 3 डोळे होते। विकराळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे लाल लाल जटा होत्या। त्याच्या गळ्यात प्रेताच्या मुंडक्यांच्या माळा होत्या आणि हातामध्ये निरनिराळी शस्त्रास्त्रे होती। जेव्हा त्याने हात जोडून विचारले की भगवान मी काय करू, तेव्हा भगवान भूतनाथ म्हणाले, वीर रुद्रा, तू माझा अंश आहेस, म्हणून माझ्या पार्षदांचा सेनापती होऊन तू दक्ष व त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक। जेव्हा देवादिदेव भगवान शंकराने क्रोधसंतप्त होऊन अशी आज्ञा केली, तेव्हा वीरभद्राने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला। त्यावेळी त्याला असे वाटत होते की माझ्या वेगाशी बरोबरी करणारा या जगात कोणीही नाही आणि मोठमोठ्या वीरांचेही बळ सहन करू शकतो। तो भयंकर गर्जना करीत संसार संहारक मृत्यूचाही संसार करण्यास समर्थ असा त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपाकडे धावला। त्यावेळी त्याच्या पायातील वाळ्यांचाही प्रचंड आवाज होत होता। रुद्रांचे आणखीही पुष्कळसे गण गर्जना करीत त्याच्या पाठोपाठ धावले। इकडे यज्ञशाळेत बसलेले ऋत्विज, यजमान, सदस्य तसेच अन्य ब्राह्मण आणि ब्राह्मण स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली, तेव्हा ते विचार करू लागले की अरे हा अंधार कसा, ही धूळ कुठून आली, यावेळी तर वावटळ आलेले नाही किंवा डाकूही आलेले नाहीत, कारण अपराध्यांना कठोर शासन करणारा राजा प्राचीन बरही अद्याप जिवंत आहे, अजून गायी रानातून परतण्याचीही वेळ झालेली नाही, मग ही धूळ कोठून आली, यावेळी जगाचा प्रलय तर होणार नाही ना। तेव्हा दक्षपत्नी प्रसूती आणि इतर स्त्रिया व्याकुळ होऊन म्हणाल्या, प्रजापती दक्षाने आपल्या कन्यांच्या देखत बिचाऱ्या निरपराध सतीचा तिरस्कार केला होता, त्याच पापाचे हे फळ आहे, किंवा हा संहारमूर्ती भगवान रुद्रांच्या अनादराचाही परिणाम असावा। प्रलयकालाच्या वेळी ते आपल्या जटा विस्कटून शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे आपले हात झेंड्याप्रमाणे फडकवून तांडव नृत्य करतात, त्यावेळी त्यांच्या त्रिशूळांच्या पात्यांनी दिग्गज जखमी होतात आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात। असह्य तेज असणाऱ्या व रागाने भुवया चढवल्यामुळे ज्यांच्याकडे पाहणेही कठीण अशा त्यांच्या अकराळ विकराळ दाढांमुळे तारेही अस्ताव्यस्त होऊन जातात। अशा भगवान शंकरांना वारंवार राग आणणारा पुरुष साक्षात विधाता जरी असला तरी त्याचे कधीही कल्याण होऊ शकले आहे काय? महात्मा दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकाकडे पाहत असे काहीतरी बोलत असते, तोच आकाशात पृथ्वीवर आणि सगळीकडे हजारो भयंकर अपशकून होऊ लागले। विदुरा, त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणांनी त्या महान यज्ञपंडपाला सर्व बाजूंनी गराडा घातला। त्या सर्वांनी निरनिराळी शस्त्रास्त्रे घेतलेली होती। त्यांच्यामध्ये कोणी बुटके, कोणी भुऱ्या रंगाचे, कोणी पिवळे, काही जण मगरीप्रमाणे पोट आणि तोंड असलेले असे होते। त्यापैकी काहींनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठेवलेले बांबू तोडून टाकले, कोणी पत्नीशाळा नष्ट केली, कोणी समाबंडप, तर कोणी आग्निध्रशाळा तोडून टाकली, तर काही जणांनी यजमानगृह आणि पाकशाळा उद्ध्वस्त करून टाकले। काहींनी यज्ञाची भांडी फोडली, काहींनी अग्नी भिजवले, काहींनी यज्ञकुंडात लघवी केली, तर काहींनी यज्ञवेदींच्या सीमांना बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या। काही जण मुनींना त्रास देऊ लागले, काही जण स्त्रियांना धमकावू लागले आणि काहींनी आपल्या जवळून पळून जाणाऱ्या देवतांना पकडले। मणिमानाने भृगुऋषींना बांधले, वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केले, चंडिशाने पूषाला आणि नंदीश्वराने भगदेवतेला पकडले. भगवान शंकरांच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसेच दगडांच्या माराने अति घायकुतीला येऊन तेथील ऋत्विज, सदस्य आणि देव इत्यादी सर्वजण इतस्तः पळून गेले. भृगुमुनी हातात स्त्रुआ म्हणजे पळी घेऊन हवन करीत होते. वीरभद्राने त्यांच्या दाढी मिशा उपटल्या, कारण त्यांनी प्रजापतीच्या सभेमध्ये मिशावर पीळ देत महादेवांचा उपहास केला होता. त्याने क्रोधाविष्ट होऊन भगदेवाला पृथ्वीवर आपटले आणि त्याचे डोळे काढले. कारण जेव्हा दक्ष देवासभेमध्ये श्री महादेवांची निंदा करीत होता त्यावेळी यानेच दक्षाला डोळ्यांनी खून करून प्रोत्साहन दिले होते. यानंतर जसे अनिरुद्धाच्या विवाहाच्या प्रसंगी बलरामाने कलिंगराजाचे दात उपटले होते तसेच त्याने पूषाचे दात तोडले, कारण जेव्हा दक्षाने महादेवांना शिव्या दिल्या त्यावेळी हाच दात काढून हसत होता. नंतर तो दक्षाच्या छातीवर बसून एका धारदार तरवालीने त्याचे मुंडके तोडू लागला, परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही ते काही तुटेना. जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने दक्षाची त्वचा फाटली नाही तेव्हा वीरभद्राला मोठे आश्चर्य वाटले आणि तो बराच वेळ विचार करीत राहिला होता. तेव्हा त्याने यज्ञमंडपात यज्ञपशूंना जसे मारले जाते ते पाहून त्याचप्रमाणे दक्षरूप त्या यजमान पशूचे डोके धडापासून वेगळे केले. हे पाहून भूत प्रेत पिशाचादी त्याच्या या कृत्याची प्रशंसा करीत वाह वाह करू लागले आणि दक्षाच्या बाजूकडील लोकात हाहाकार माजला. वीरभद्राने अत्यंत संतापून दक्षाचे डोके यज्ञाच्या दक्षिणाग्नीत टाकले आणि त्या यज्ञशाळेला आग लागून यज्ञाचा विध्वंस करून ते कैलास पर्वताकडे परत निघून गेला. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे दक्षयज्ञविध्वंसो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः.